चीनीमंडी.com पॉडकास्ट।
स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त 12,44,00,000 रुपयांची रक्कम। स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सुखरूप जाता यावं यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती। त्यानंतर त्यांच्या रेल्वे भाड्याचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल असं म्हटलं होतं। आणि पहिल्या टप्प्यात राज्यातील 36 जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात 54,75,47,070 रुपये जमा केले होते। आता 6 जिल्ह्यांना अतिरिक्त 12,44,08,420 रुपयांचा निधी देण्यात आला आहे। म्हणजेच स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यापोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत 67,19,55,490 रुपये देण्यात आले आहेत। हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे। 6 जिल्ह्यांना वाढीव निधी। ज्या 6 जिल्ह्यांना वाढीव निधी देण्यात आला आहे ते जिल्हे असे: मुंबई उपनगर जिल्हा 10 कोटी, अहमदनगर 30 लाख, सातारा 49,68,420, सांगली 44,40,000, सोलापूर 20 लाख आणि कोल्हापूर 1 कोटी।